नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर, सीएमआयच्या उद्योजकांशी साधला संवाद. पुण्यात चिंचवड इथं क्रांतीवीर चाफेकर बंधू स्मारकाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण. अपघातग्रस्तांवर वेळेवर उपचारांसह अन्य बाबतीत दक्षता बाळगण्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांचे निर्देश. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या TLT 10 या तिळाच्या नव्या वाणाला केंद्र सरकारची मान्यता. आणि निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले सेवेतून बडतर्फ. आता सविस्तर बातम्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आले आहेत. विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवर लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संरक्षण मंत्र्यांचं स्वागत केलं. त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर CMIA संघटनेच्या उद्योजकांशी संवाद साधला.
मैं बहुत स्थानों पर गया हूं, लेकिन इस प्रकार से एक ललक, एक हैंकरिंग लोगों के अंदर और इंडस्ट्रीज को लेकर, और भारत मामले में सेल्फ रिलायंट बनना चाहिए, एक उनके अंदर तड़पन जो मैं आप लोगों को देख रहा हूं, मैं उसकी सराहना करता हूं.
सीएमआयएचे अध्यक्ष अर्पित सावे यांनी छत्रपती संभाजीनगर औद्योगिक परिसराची यावेळी ओळख करून दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना 10,000 एकरावर उभारलेल्या दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर DMIC प्रकल्पाच्या विस्तारासाठी आणखी 8,000 एकर जमीन संपादित केली जाणार असल्याचं सांगितलं. सीएमआयएच्या उद्योजकांमध्ये सामूहिक विकासाची भावना दिसून येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
मैं जब महाराष्ट्र में बिजनेस और इंडस्ट्री की बात आती है तो हमेशा कहता हूँ कि जो एंटरप्रेन्योरशिप मुझे संभाजीनगर के हमारे इंडस्ट्रियलिस्ट में दिखती है वो महाराष्ट्र में सबसे अधिक है, सबसे ईगरनेस है. और अपने इलाके के लिए कई बार व्यक्ति अपने बिजनेस का विचार ज्यादा करता है, लेकिन यहाँ पर एक सामूहिक चाह मुझे दिखती है कि जो इस संभाजीनगर को आगे ले जाने के लिए और इसको एक इंडस्ट्रियल मैग्नेट बनाने के लिए हमेशा काम करती हुई नजर आती है.
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, खासदार डॉक्टर भागवत कराड, पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या संवाद सत्रानंतर संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण होणार आहे. छत्रपती संभाजीनगरात कॅनॉट परिसरातल्या उद्यानात हा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. पुण्यात चिंचवड इथं क्रांतीवीर चाफेकर बंधू स्मारकाचं लोकार्पण आणि राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाला दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संबोधित केलं. आपल्या उद्घाटनपर भाषणात मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांनं हे स्मारक पाहण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले,
चाफेकर बंधू यांचं शौर्य हे भारतीय क्रांतिकारकांच्या इतिहासामध्ये एक अतुलनीय अशा प्रकारचं शौर्य राहिलेलं आहे. त्यांच्या जीवनातला एक एक प्रसंग जिवंत करणारं स्मारक तयार झालेलं आहे. मला असं वाटतं की प्रत्येक शालेय विद्यार्थ्याने हे स्मारक बघितलंच पाहिजे, कारण यातनं खूप मोठी प्रेरणा मिळणार आहे. केवळ त्यांनी रँडचा वध केला इतक्यापुरते मर्यादित नाही, तर या स्मारकामध्ये त्यांच्या एकूण कुटुंबामध्ये जे प्रगतीशील विचार होते तेही आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि एकूण जी रचना करण्यात आली आहे त्यात ज्या प्रकारे तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आलेला आहे तो मला असं वाटतं अतिशय सुंदर आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका आणि क्रांतीवीर चाफेकर बंधू स्मारक समितीनं राज्य सरकारच्या सहकार्यानं हे संग्रहालय उभारलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. पवार यांनी यावेळी बोलताना संग्रहालयाच्या कामासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असं आश्वासन दिलं. येत्या 1 मे पासून उपग्रह आधारित पथकर संकलन प्रणाली सुरू करण्याबाबत प्रसिद्धी माध्यमांवरील वृत्तांचं केंद्र सरकारनं खंडन केलं आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय किंवा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही असं या मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं आहे. भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणानं निवडक ठिकाणी ANPR कॅमेरे आधारित फास्टॅग आधारित अडथळामुक्त प्रणाली लागू करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. देशभरात त्याच्या अंमलबजावणीचा निर्णय प्रणालीच्या कामगिरी, कार्यक्षमता आणि वापरकर्त्यांकडून मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे घेतला जाईल असं संबंधित विभागानं सांगितलं आहे. अपघातग्रस्तांवर वेळेवर उपचारांसह 1,00,000 रुपयांपर्यंतची शासकीय मदत तातडीनं देण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागानं दक्षता बाळगावी, तसंच यात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. मुंबईत यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी योजनेतल्या अंगीकृत रुग्णालयांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला, तसंच या योजनेतल्या उपचार संख्येत वाढ करणं, दरांमध्ये सुधारणा, अवयव प्रत्यारोपणासारखे उपचार समाविष्ट करणं, तसंच प्राथमिक आरोग्य सेवा या योजनेत समाविष्ट करण्यासाठी गठित समितीला एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. या योजनेतल्या रुग्णालयांची माहिती, खाटांची उपलब्धता आणि तक्रारी नोंदवण्यासाठी स्वतंत्र मोबाईल ऍप विकसित करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. राज्यातल्या 33 कारखान्यांची शेतकऱ्यांच्या ऊसाची 831 कोटी 11 लाख रुपयांची रास्त आणि किफायतशीर दर FRP थकीत आहे. ही रक्कम संबंधित कारखान्यांनी येत्या 30 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावी, अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांनी दिला आहे. JEE मेन्स परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेकडून ही माहिती देण्यात आली. ख्रिस्ती बांधव आज प्रेषित येशू ख्रिस्ताच्या स्मरणार्थ गुड फ्रायडे पवित्र शुक्रवारचं पालन करत आहेत. या दिवशी येशूंना क्रॉस अर्थात वधस्तंभाच्या सुळावर चढवलं गेलं होतं. विविध ठिकाणच्या चर्चमधून आज विशेष प्रार्थनेसह धार्मिक कार्यक्रम होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुड फ्रायडे निमित्त प्रभू येशूच्या बलिदानाचं स्मरण केलं आहे. हा दिवस आपल्याला प्रेम, सहानुभूती, दयाळूपणा आणि करुणेची प्रेरणा देत असल्याचं समाज माध्यमावरच्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर अर्थात जागतिक स्मृती नोंदणी पुस्तकात भगवद्गीता आणि भरतमुनींचं नाट्यशास्त्र यांचा समावेश केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. गीता आणि नाट्यशास्त्रानं शतकानुशतकं संस्कृती आणि चेतना जोपासली असून या समावेशनामुळे जगाला प्रेरणा मिळेल असं त्यांनी समाज माध्यमांवर एका संदेशात म्हटलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्रं आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
जागतिक वारसा दिन आज साजरा होत आहे. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचा सन्मान आणि संरक्षण करण्यासाठी दरवर्षी 18 एप्रिल रोजी हा दिवस साजरा केला जातो. आपत्ती आणि संघर्षामुळे धोक्यात आलेला वारसा ही या वर्षीच्या वारसा दिनाची संकल्पना आहे. गेल्या काही वर्षात जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारतातल्या स्थळांनी स्थान पटकावलं आहे. जागतिक वारसा यादीत सध्या भारतातली 43 स्थळं आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग ASI आजच्या जागतिक वारसा दिनानिमित्त देशभरातल्या सर्व संरक्षित स्मारकांमध्ये मोफत प्रवेश जाहीर केला आहे. जागतिक वारसा दिनाच्या निमित्तानं आपल्या वैभवशाली संस्कृतीचा ठेवा जपूया, ऐतिहासिक वारसा स्थळांचं संवर्धन करूया असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या लातूर इथल्या तेलबिया संशोधन केंद्रानं विकसित केलेल्या तिळाच्या TLT 10 या नव्या वाणाच्या क्षेत्रवाढीस अर्थात देशपातळीवर व्यापक लागवडीसाठी केंद्र सरकारकडून अधिकृत मान्यता मिळाली आहे. याद्वारे गुणवत्तापूर्ण, अधिक उत्पादनशील तिळाच्या खरीप तसंच रबी उन्हाळी हंगामात लागवडीद्वारे देशातील तीळ उत्पादनात आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होणार आहे. या वाणाचे बियाणे लवकरच देशभरात विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचं वृत्त आहे. निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याला सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. त्याला बीड इथं जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर करण्यात आलं. स्थानिक गुन्हे शाखेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कासले याला बीड शहरात शिवाजीनगर पोलीस स्टेशनला घेऊन जाणार आहेत. बीड येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये कासले याच्या विरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल आहे. पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी त्यांच्या पदाला न शोभणारं वर्तन केलं असून त्यांनी केलेल्या चुकीच्या बेताल आणि बेजबाबदार वक्तव्यांमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली असल्याचं विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी आदेशात म्हटलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर इथं पाणी आंदोलन करण्यात आलं. रेल्वे स्थानकाच्या उड्डाणपुलाला रिकाम्या हंड्यांचं तोरण बांधत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची या आंदोलनात लक्षणीय उपस्थिती होती. हवामान. राज्यात आज सर्वाधिक 44.1 अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात धाराशिव इथं 40.5 अंश, छत्रपती संभाजीनगर तसंच बीड इथं 42.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. CMIA उद्योजकांशी साधला संवाद. अपघातग्रस्तांवर वेळेवर उपचारांसह अन्य बाबतीत दक्षता बाळगण्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांचे निर्देश. आणि निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले सेवेतून बडतर्फ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.